गरुडानं आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले. या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रह्मदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी दर्शन दिलं. ब्रह्मदेवाने शेषनागाला विचारलं, शेषा, तुझ्या कठोर तपश्चर्येचं प्रयोजन काय आहे? तू स्वतःला इतका त्रास का देतो आहेस? शेषानं ब्रह्मदेवाला सांगितलं, भगवंता, माझे सर्व भाऊ अतिशय मूर्ख आहेत आणि नेहमी एकमेकांशी भांडत असतात. विनता आणि तिचे पुत्र अरुण आणि गरुड यांच्याशी न बोलून मी वैर ओढवून घेतलं आहे. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मला माझ्या भावांपासून दूर राहता यावं हेच माझ्या तपाचं उद्दिष्ट आहे. ब्रह्मदेव म्हणाला, शेषा, तुझ्या भावांचे प्रताप मी जाणून आहे. त्यांनी त्यांच्या बळाच्या जोरावर इतरांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. कद्रूने त्यांना दिलेला शाप योग्यच आहे. सुदैवानी तू धर्मनिष्ठ आहेस. तू त्यांची काळजी करणं सोडून दे आणि मला सांग, तुला कोणता वर हवा आहे? शेषनाग म्हणाला, देवा, माझी अशी इच्छा आहे की माझी बुद्धी नेहमी धर्म आणि तपस्येवर अढळ राहावी आणि माझ्या भावांशी माझे संबंध राहू नयेत. ब्रह्मदेव म्हणाला, शेषा, तुझं मन आणि इंद्रियांवरचा संयम बघून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. यापुढे तू जगाच्या कल्याणासाठी एक काम कर. पर्वत, समुद्र, जंगल आणि गावं यांच्यामुळे ही पृथ्वी सदैव दोलायमान असते. तू ती अशा प्रकारे जखडून ठेव की ती स्थिर राहील. त्यामुळे तुझ्यासह सर्वांचंच कल्याण होईल. शेषनागाने ब्रह्मदेवांचं म्हणणं मान्य केलं आणि पृथ्वीला समुद्रामध्ये जखडून स्थिर केलं. अशा प्रकारे शेषनागाच्या जीवनाला त्याच्या भावांपेक्षा वेगळं स्थान मिळालं आणि पृथ्वीला स्थिरता. परंतु शेषनागाच्या भावांना मात्र त्यांचा जीव वाचवण्यासाठी अद्याप कोणताही मार्ग सापडला नव्हता. नागांचा राजा वासुकीनं त्याच्या सर्व विद्वान भावांना बोलावलं आणि त्यांच्यासह शापातून मुक्त होण्यासाठी तो काही उपाय शोधू लागला. नागांनी बरेच विचित्र उपाय सुचवले जे व्यावहारिक नव्हते. शेवटी एलापत्र नावाच्या एका नागानं सुचवलं, बंधूंनो, तो यज्ञ थांबणं किंवा जन्मेजयाची समजूत काढणं शक्य नाही. हे संकट टाळण्याचा माझ्याकडे एक उपाय आहे. जेव्हा आईनं हा शाप दिला तेव्हा मी तिथंच होतो. यायावर घराण्यात जरत्कारू नावाचे एक ऋषी आहेत. त्यांचा आस्तिक नावाचा पुत्र जन्मेजयाचा यज्ञ थांबवू शकेल. आस्तिकाची आई म्हणजे आपली बहीण जरत्कारू आहे. प्रत्यक्ष पितामह ब्रह्मदेवांच्या तोंडून मी ही गोष्ट ऐकली आहे. हे ऐकून वासुकी आणि इतर नाग त्यांची बहीण जरत्कारूच्या संरक्षणासाठी गेले आणि उर्वरित नागांना जरत्कारू ऋषी शोधण्याचं काम देण्यात आलं. जरा म्हणजे क्षय आणि करू म्हणजे कठोर किंवा धष्टपुष्ट. जरत्कारू ऋषी पूर्वी धष्टपुष्ट शरीराचे होते. त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ते कृश जीर्ण झाले होते म्हणून त्यांना जरत्कारू नावानं ओळखलं जाऊ लागलं. याच कारणास्तव नागराज वासुकीच्या बहिणीचं नावही जरत्कारू पडलं होतं. जरत्कारू ऋषी आयुष्यभर भटक्यांचं आयुष्य जगले. ते दिवसभर भटकंती करत आणि जिथे रात्र होईल त्या ठिकाणी मुक्काम करत. एके दिवशी भटकंती करत असताना त्यांना एका खड्ड्यात काही पितर उलटी लटकताना दिसली. जरत्कारूंनी त्यांना त्यांच्या अशा स्थितीचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले, आम्ही यायावर ऋषीगण आहोत. आम्ही तुझे पूर्वज आहोत. आणि आमच्या वंशात ब्रह्मचारी जीवन जगणारा तू एकटाच आहेस. ज्या मूळाच्या आधारे आम्ही असे लटकत आहोत ते मूळ तूच आहेस. आणि जर काळाने तुझ्यावर घाला घातला तर आमचाही विनाश निश्चित आहे. म्हणूनच तू विवाह करावा, तुला संतती व्हावी, ज्यामुळे आमची वंशवेल वाढेल आणि आमचं कल्याण होईल. पूर्वजांचं हे बोलणं ऐकून जरत्कारू ऋषी म्हणाले, पितृगण हो, मी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळण्याचा निश्चय केला होता, परंतु आपल्या पूर्वजांची अशी अवस्था बघून मी आता तो निश्चय बदलतो आहे. आता मी माझ्यासाठी उपवर कन्या शोधतो आणि तिच्याशी विवाह करतो, पण मी तिचा उदरनिर्वाह करू शकत नाही, तिला मी सांभाळू शकणार नाही. तुम्ही काळजी करू नका. जरत्कारू स्वतःसाठी उपवर कन्या शोधत होताच, परंतु अनुरूप कन्या मिळत नव्हती. एके दिवशी तो निराशपणे जंगलात गेला आणि पुटपुटू लागला. मी माझ्या पितरांचं दुःख दूर करण्यासाठी उपवर कन्या शोधतो आहे, असा कोण आहे जो मला त्याच्या कन्येशी विवाह करण्यासाठी योग्य समजतो? वासुकीने पाठवलेल्या नागांनी ऋषींचं बोलणं ऐकलं आणि त्यांना घेऊन ते नागराजाजवळ गेले. वासुकीने जरत्कारू ऋषींचं म्हणणं ऐकलं आणि त्यांची बहीण जरत्कारूचा विवाह त्यांच्याशी लावून दिला. जरत्कारू ऋषींनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की तिने कधीही एखादं अनुचित काम केलं तर ते तिला सोडून जातील. एके दिवशी जरत्कारू ऋषी काही कारणावरून आपल्या पत्नीवर संतापले आणि तिला सोडून निघून गेले. ऋषीपत्नी जरत्कारू त्यावेळी गर्भवती होती, साहजिकच ती आपल्या भावांकडे परत गेली. सर्व नागांनी आपल्या बहिणीचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं आणि ती त्यांच्याबरोबर राहू लागली. योग्य वेळी जरत्कारूच्या पोटी अग्निदेवांसारखा तेजस्वी आस्तिक नावाचा पुत्र झाला. आस्तिक नागराज वासुकीच्या आश्रयाने मोठा होऊ लागला. जनमेजयाच्या नागयज्ञाच्या वेळी याच आस्तिक ऋषींनी त्याच्याकडे यज्ञ थांबवण्याची दक्षिणा मागितली आणि सर्व नागांचं रक्षण केलं. म्हणूनच आस्तिक ऋषींचं स्मरण केलं तर नाग दंश करत नाहीत असं म्हणतात. श्रोतेहो, सूत्रधारतर्फे आम्ही आपल्यासाठी अशाच मनोरंजक कथा घेऊन येत राहू. सूत्रधारला आपलं समर्थन द्या आणि आपल्या मित्रांना याबद्दल जरूर सांगा.